नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां राष्ट्रीय खबर दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज रांची विमानतळावेल्यान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगावरवी टाटानगर पाटणा सयत स वंदे भारत रेल्वेक पाचवो बावटो दाखयलो. तशेंच प्रधानमंत्र्यांनी आयज वेगवेगळ्या प्रकल्पांचे बुनयादी फातर बसयले. झारखंडात 660 कोटी खर्च करून तयार केल्ले वेगवेगळे रेल्वे प्रकल्प देशाक समर्पित केले. ही कार्यावळ जमशेदपूर हांगासर आयोजित केली. आयज सकाळी प्रधानमंत्री जमशेदपूर वचपा खातीर रांची विमानतळार पाविल्ले, पूण खराब वातावरणाक लागून तांचे हॅलिकॉप्टर उडू शकले ना, म्हणून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगावरवी तांकां कार्यावळ करून घेवची पडली. वंदे भारत ट्रेनीच्या सेवेक लागून झारखंडात नोकरीची संधी मेळटली. तशेंच झारखंड आणि शेजारच्या राज्यासयत पूर्व भारतात अर्थिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वाढटली, असे त्यांनी यावेळार उलयताना सांगले. उपराष्ट्रपती जगदीप धनखर हांणी आयज महाराष्ट्रातल्या 434 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतल्या व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रांनी संविधान मंदिराचे उक्तावण केले. संविधान हो लोकशाहीचो आत्मो असून संसद ही ताची संरक्षक असा, असे यावेळार उलयताना श्री धनखर हांणी म्हटले. संविधान वाचूक जाय, समजून घेवपाक जाय आणि ताचो आदर करूंक जाय, असे त्यांनी मुखार सांगले. राज्यातल्या सगळ्या संस्थांनी सैमाकडेन एकरूप जाऊन काम करून लोकशाही मूल्यां फुलोवची, असे आवाहन त्यांनी केले. इतले मजगती उपराष्ट्रपती जगदीप धनखर हांणी आयज नागपुरात रामदेव बाबा विद्यापीठात डिजिटल टॉवराचे उक्तावण केले. यावेळार उलयताना त्यांनी विद्यार्थ्यांक फकत सरकारी नोकरे फाटल्यान धावचे न्हय, तर औद्योगिक वाठारात संद सोदपाचे आवाहन केले. आयज अभियंता म्हळ्यारूच इजनेर दीस. हो दीस म्हान अभियंतो सर एम विश्वेश्वरैया हांची जयंती निमतान मनयतात. आयच्या दिसा निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सर एम विश्वेश्वरैया हांच्या योगदानांक याद करताना म्हटला की देशाची उदरगत नवेपण आणि आव्हानांक फुडो करपाच्या कार्यान अभियंत्याचे योगदान तुस्त करपासारखे असा आणि महान असा. आयच्या इजनेर दिसा निमतान प्रधानमंत्र्यांनी सोशल मीडियाचेर एक व्हिडिओ उजवाडायला. केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांणी अभियंत दिसा निमतान सगळ्या तंत्रज्ञांक परबी दिल्या. अभियंते हे देशाच्या उदरगतीचो आणि नवकल्पनांचो कणो असा, असे ताणी आपल्या संदेशांत म्हटला. दिल्लीचे मुखेलमंत्री अरविंद केजरीवाल हांणी फुडल्या 2 दिसांत मुखेलमंत्री पदाचो राजीनामो दिवपाची घोषणा केल्या. फुडल्या 2 दिसांत दुसऱ्या मुखेलमंत्र्यांच्या संबंधात निर्णय घेवपा खातीर आम आदमी पक्षाच्या आमदारांची बसका जातली. फुडल्या वर्सा फेब्रुवारी म्हयन्यात जावपा आशिल्ली दिल्ली विधानसभा वेंचणूक या वर्सा महाराष्ट्राच्या वेंचणुके वांगडा नोव्हेंबर म्हयन्यात घेवची, अशी मागणी केजरीवाल हांणी केल्या. तशेंच जो मेरेन लोक आपलो निर्णय दिवचे ना, तो मेरेन आपूण मुखेलमंत्र्याच्या खुर्चेर बसचोना, असे केजरीवाल हांणी आपल्या कार्यकर्त्यांना त्या वांगडा उलयताना सांगला. माहिती आणि प्रसारण मंत्रालयान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी 2024 एक भाग म्हण तरणाट्या चित्रपट निर्मात्यांखातीर एक नवो विभाग स्थापन केला. सर्वोत्कृष्ट नवोदित भारतीय चित्रपट विभाग 2024 असे या विभागाचे नाव असा. 55वी इफ्फी 20 ते 28 नोव्हेंबर मेरेन गोयांत जावपाची असा. इफ्फी या विभागावरवी देशभरातली वेगवेगळी कथा आणि सिनेमॅटिक शैली प्रदर्शित करपी नवोदित भारतीय चित्रपटांचे लक्ष केंद्रीत करतली. या निवडीतल्यान तरुण चित्रपट निर्मात्यांची सर्जनशील दृष्टी आणि खाशेल्यो कथा मांडणी दृष्टीकोन अधोरेखित जातलो. नव्या दिग्दर्शकाच्या कार्याचे प्रदर्शन करून तरुण अभिषेक प्रतिभेक व्यासपीठ उपलब्ध करून दिवप हो या फाटलो उद्देश असा. चडांत चड 5 नवोदित फिचर फिल्माची निवड करून सर्वोत्कृष्ट नवोदित भारतीय चित्रपट विभागान दाखयतले. सर्वोत्कृष्ट नवोदित भारतीय चित्रपट विभागाच्या प्रवेशिका आणि उक्त्या असतात आणि 23 सप्टेंबर ही चित्रपट सादरीकरणाची तारीख असा. भारतीय हवामान विभागान आयज छत्तीसगड आणि झारखंडाच्या काय वाठारात उटंगराच्या पावसाची शिटकावणी देऊन रेड अलर्ट जारी केला. पूर्व मध्य प्रदेशात फाल्या अशाच तरेची शिटकावणी दिल्या. हवामान विभागाच्या अदमासाप्रमाण पूर्व मध्य प्रदेश, बिहार आणि ओडिसात उटंगराचा पाऊस जातलो. याखेरीज नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुराच्या काय वाठारात उटंगराचा पाऊस पडटलो. बिहार, ओडिसा, पश्चिम बंगाल आणि झारखंड आणि शेजारच्या वाठारात अचकीत हुंवार येवपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. नुस्तेमारी करपी लोकांनी फाल्यां सकाळ मेरेन उत्तर बंगालच्या उपसागरात आणि बांगलादेश, पश्चिम बंगाल आणि ओडिसाच्या दर्यादेगेर वचचे न्हू, अशी शिटकावणी हवामान खात्यान दिल्या. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.